विषय. सगळं लगेच कळेलच असं नाही. कधी कधी आपण एखादी गोष्ट पहिल्यांदा ऐकतो आणि लगेच वाटतं हे कळलं नाही, पण ते ठीक आहे, कारण सगळ्या गोष्टी लगेच कळतीलच असं नसतं. काही गोष्टी समजायला वेळ लागतो आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. समजा तुम्ही एखादा नवीन खेळ शिकत आहात, पहिल्या दिवशी सगळं जमेलच असं नाही, पण हळूहळू सराव केला तर गोष्टी आपोआप जुळू लागतात. सुरुवातीला कठीण वाटणारी गोष्टही नंतर सोपी वाटू लागते. असंच व्यवहारातही होतं. शिकणं म्हणजे एकाच दिवशी सगळं समजून घेणं नाही. शिकणं म्हणजे थोडं थोडं समज वाढवत जाणं. प्रत्येक छोटा प्रयत्न आपल्याला पुढे नेतो. कधी ऐकून, कधी पाहून, तर कधी स्वतः प्रयत्न करून आपल्याला समज येते. प्रत्येकाचा वेग हा वेगळा असतो आणि तो स्वीकारणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच इतरांशी तुलना करण्याची गरज नसते. जर काही लगेच कळलं नाही तर स्वतःवर रागवू नका. प्रयत्न सोडू नका आणि स्वतःला वेळ द्या, कारण वेळ दिला तर विचार हळूहळू स्पष्ट होतो आणि एकदा समज आली की आत्मविश्वासही वाढतो. कधी कधी आपल्याला वाटतं मी हे नाही करू शकत, पण हे कायमचं खरं नसतं. योग्य वेळ आणि सराव मिळाला तर आपण खूप काही शिकू शकतो. पुढच्या वेळी एखादी गोष्ट लगेच कळली नाही तर स्वतःला सांगा, आत्ता नाही पण हळूहळू कळेल. हा विचार तुम्हाला शिकत राहायला आणि पुढे जात राहायला मदत करतो. बाल उद्यमी यात्रा.